If you have Bibles with you, please turn with me to Hebrews chapter 1, book of Hebrews. I request Brother Praveen to read for us in Marathi, verses 1 to 14.
देव प्राचीन काळी अंशांशांनी व प्रकाराप्रकारांनी संदेशांच्याद्वारे आपल्या कुटुंबांशी बोलला. तो या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. या त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वासार आहे आणि स्वतः आमच्या पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्व लोके राजवैभवाच्या पदवीकडे बसला. ज्या मानाने त्याला वारशाने देवदूतापेक्षा श्रेष्ठ नाव मिळाले आहे त्या मानाने तो त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. कारण त्याने कोणत्या देवदूताला कधी असे म्हटले, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे आणि पुन्हा मी त्याला पिता असा होईन आणि तो मला पुत्र असा होईल. आणि तो पुन्हा ज्येष्ठ पुत्राला जगात आणतो तेव्हा तो म्हणतो, देवाचे सर्व दूत त्याला नमन करो. आणि देवदूताविषयी तो म्हणतो, तो आपले देवदूत वायू आणि आपले सेवक अग्निज्वाला असे करतो. पुत्राविषयी तो असे म्हणतो, हे देवा, तुझे राजस्थान युगानयुगचे आहे आणि तुझा राजगंध सरळतेचा राजगंध आहे. तुला न्यायाची साथ आणि स्वैराचाराचा वीट आहे. म्हणून देवाने तुझ्या देवाने तुझ्या चौथ्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. आणि हे प्रभू, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातलास आणि गगने तुझ्या हाताची कृत्य आहे. ती नाहीशी होतील परंतु तू निरंतर आहेस. ती सगळी वस्त्रासारखी जीर्ण होतील. तू त्यांना जगासारखे वस्त्रासारखे गुंडाळशील आणि ती बदलली जातील. परंतु तू तसाच राहतोस. तुझी वर्ष संपणार नाही. पण त्याने कोणत्या देवदूताविषयी असे कधी म्हटले, मी तुझ्या वैर्यांना तुझ्यासाठी पदासन करीपर्यंत तू माझ्या वंशीकडे बस. ज्यांना वारशाने तारण मिळाले आहे त्यांच्या सेवेसाठी पाठवलेले ते सर्व परिचारक आत्मे नाहीत काय?
You see this passage, we can see that it is divided in two parts.
आपण हा शास्त्र संदर्भ बघितला तर या शास्त्र संदर्भाला दोन भागांमध्ये विभाजित करण्यात आलेला आहे.
And as we continue our study from this book, may Lord help us to learn and grow.
आणि जसं आपण या पुस्तकामधून अध्ययन करत आहात तर आपण परमेश्वर आम्हाला सहाय्य करू की आम्ही याच्या ज्ञानामध्ये व्यवस्थित वाढू.
That we would grow in the knowledge of our Lord Jesus Christ, and as the author portrays our Lord Jesus Christ with his various characteristics, that we would, it would help us, guide us, lead us and humble us to trust and obey.
ki apan yesu christacha gnanamadhe apan vaadav ki ja prakare lekhak jo apla prabhu ahe ja prakare tanna chitran karto kala samajnyacha dwara to amhala adhik bhin namra karo ani tyas prakare amhala shiknyachi vrutti deo.
The author starts this book which is plan which he has in his mind.
आणि या पुस्तकाचा जो लेखक आहे त्याच्या मनामध्ये जे विचार आहे त्या विचारांना घेऊन या पुस्तकांना तो सुरू करतो.
He is not delaying to come to the point that he wanted to make to his readers.
आणि त्याची इच्छा आहे की त्याचे जे वाचक आहे त्या वाचकांना त्याचे जे विचार आहे ते स्पष्ट राहावे.
And the point is clear in the first few verses what he wanted to help his readers to understand about Lord Jesus Christ.
आणि 1 ते 3 वचनांमध्ये त्या लेखकाचे येशू ख्रिस्ताविषयीचे जे विचार आहे जे पाठकांनी समजावे ते स्पष्ट आहे.
He wants his readers to understand that how Christ is superior to all things.
आणि त्याची इच्छा आहे की त्याच्या पाठकांनी समजावं की कसा ख्रिस्त हा सर्वश्रेष्ठ आहे.
And as we study this book, we need to keep in mind that he is throughout the book exalting Christ. Throughout the book, he is bringing Christ's characteristics before us so that the reader can understand that whom they are worshipping.
आणि म्हणून आपण जेव्हा पुस्तकाचा अध्ययन करतो आणि लेखक हाच विचार आहे की ज्यावेळेस या पुस्तकामध्ये ख्रिस्ताविषयी सांगितलं जातं तर त्याची इच्छा आहे की तो कोण आहे आणि त्याचं चरित्र कसं आहे याच्याविषयी तो या संपूर्ण पुस्तकामध्ये स्पष्ट करतो.
And the passage that is before us, he at the verses 1 to 3 he explains us about what Jesus is or who he is.
आणि वचन 1 ते 3 हे येशू ख्रिस्ताविषयी आहे की तो कोण आहे आणि तो काय आहे याच्याविषयी पहिले 3 वचन सांगतात.
And rest of the 14 verses explains how the Christ is greater than everything else.
आणि उर्वरित 14 वचन जे आहे ते सांगतात की कशाने त्याने येशू ख्रिस्त हा सर्व गोष्टींपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे.
So as we study and as we hear from this the passage that how Christ is exalted, these things should humble us to submit to his word and submit to his appeal.
आणि जसं आपण या शास्त्र भागाचं जेव्हा आपण अध्ययन करतो की कशा रीतीने ख्रिस्त श्रेष्ठ आहे तर ते आम्हाला अधिक नम्र करो त्याचप्रकारे अधिक आम्हाला त्याच्या वचनाला समजण्यासाठी सहाय्य आणि मदत करो.
This book is tells us another that how this comforts us when we understand the God that we worship.
आणि त्याच प्रकारे हे जे पुस्तक आहे हे आपल्याला या गोष्टीविषयी पण आपल्याला सांगून देते की जो आपला देव आहे त्याच्याबद्दल.
Because we see that the book is written for the persecuted believers who are going through the persecution and trials.
कारण हे त्या लोकांना लिहिलेलं आहे की जे लोक छळ आणि तपामधून जात होते.
And now here we come to the verse 1. It says, long ago at many times and many ways God spoke to our fathers by the prophets.
आणि आपण इथे एक वर्षामध्ये वाचतो की देव प्राचीन काळी अंशांशांनी व प्रकाराप्रकारांनी संदेश त्यांच्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला.
So God spoke to his people.
तर देव त्यांच्या लोकांसमवेत बोलला.
The God has communicated with his people.
परमेश्वराने त्याच्या लोकांसमवेत वार्तालाप केला.
He did not remain silent.
आणि तो कुठल्याही रीतीने शांत बसला नाही.
And one thing we can see that God communicates with his people.
आणि याच्यावरून आपण एक गोष्ट समजते ही की परमेश्वर हा त्याच्या लोकांसमवेत वार्तालाप करतो.
That means he connects himself with his people.
याचा अर्थ की तो आपला संबंध त्याच्या लोकांसमवेत ठेवतो.
So when he speaks to us, he gives us some direction, he gives us some commands to follow and obey.
आणि जेव्हा तो आपला संकेत बोलतो तेव्हा तो आपल्याला काही निर्देश आणि काही आज्ञा आपण देतो की जेणेकरून आपण त्या पाळाव.
So when he speaks to us, he speaks to us in person so that we should obey what he says.
आणि म्हणून जेव्हा तो आपला संकेत व्यक्तिशः बोलतो तेव्हा आपली इच्छा असावी की आपण त्याचं आज्ञा पालन करावं.
When God speaks to us, we should humble ourselves and understand our duties and our responsibilities as he calls us to do.
आणि जेव्हा परमेश्वर आपल्या संकेत बोलतो तेव्हा आपण अधिक नम्र व्हावं आणि जी त्याची इच्छा आहे ज्या सेवा आहे त्या सेवांप्रती आपण जबाबदार व्हावं.
So therefore in chapter 2 verses 1 he says that therefore we must pay closer attention to what we have heard.
आणि म्हणून त्यामुळे इंग्रजी लोकांपासून दुसऱ्या वर्षांमध्ये पहिल्या वर्षामध्ये सांगण्यात आलेलं आहे की या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे.
सो देअरफॉर व्हेन गॉड्स वर्ड स्पीक्स टू आवर हार्ट लेट अस हंबल आवरसेल्फ अँड अप्लाय दॅट ट्रूथ in order that we may love him, we may enjoy him, we may enjoy the fellowship with his people and with him.
त्यामुळे आपण जेव्हा परमेश्वराचं वचन ऐकतो तर त्यावेळेस आपण स्वतःला नम्र केलं पाहिजे आणि त्याचप्रकारे जी देवाची लोकांची सहभागिता आहे त्या सहभागितेचा आनंद घेतला पाहिजे हे आपल्या जीवनाला आपण लागू केलं पाहिजे.
And thank God that he has spoken to his people long ago.
धन्यवाद असो की परमेश्वर हा खूप काळापूर्वी त्याच्या लोकांसमवेत बोलला.
लॉंग अगो ॲट मेनी टाइम्स अँड मेनी वेज
आणि प्राचीन काळे अंशांशांनी वेगवेगळ्या प्रकारांनी तो बोलला.
गॉड स्पोक टू आवर फादर
परमेश्वर आपले जे वडील आहेत त्यांच्यासमवेत बोलला.
इफ यू कन्सिडर आवरसेल्फ एज इस्रायलाइट्स ऑब्व्हियसली ही स्पोक टू आवर फादर.
आणि जर मग तुम्ही जर स्वतःला जर इस्रायली समजत असाल तर नक्कीच जो आपले पूर्वज आहे त्यांच्यासमवेत तो बोललेला आहे.
ओके अँड ही स्पोक टू देम इन मेनी वेज इन मेनी टाइम्स थ्रू प्रॉफिट्स.
आणि तो त्यांच्यासमवेत अंशांशांनी प्रकाराप्रकारांनी संदेश त्यांच्याद्वारे बोलला.
So the God that we have, he communicates with his people.
म्हणून जो आपला परमेश्वर आहे तो असा परमेश्वर आहे जो आपल्या लोकांसमवेत वार्तालाप करतो.
And therefore this morning we have the scripture before us which is written for us in order to understand what God has to say to us. Obviously the God has used the humans to express or to bring his message to his people. And the prophets brought his message to the Israelites. And the prophets were inspired by him. And therefore we have the written word that is before us. God doesn't speak through from the sky or not from the mountains that we may all hear, and he is not whispering and going around and telling people what he wants to tell to them. But he calls people, he raises prophets, and he inspires them in order to bring his message to his people. And thank God the word that we have before us, it is written for us in order to understand what God has spoke to his people, and it is written for us. So God spoke to our fathers through prophets. And when they heard the prophets speaking, they did not heard the prophet is speaking, but with the prophet when he spoke, he said, "Thus says the Lord." So they
understood. So
the hearer understood that it is not the prophet that speaking out of his own imagination or out of his own imagination, but he is speaking as God has told him to speak. They understood that as God is communicating with us. And there we see that God has used many prophets in order to bring this message to his hearers or to his people. And thank God that God is still speaking to us through his word. And in many ways God spoke to our fathers. He spoke to us, our father, through prophets. Sometimes through parables. Sometimes through the symbols. Sometimes he spoke to us in a vision. But remember that God is speaking. Even the words spoken by man, the words are from God. God used their personalities. God used their mind, but they were totally controlled by the Spirit of God. So every word they wrote was the word that God decided that they should write and delighted in their writing. So this morning when we look at our Bible, don't just look at it like there are some stories and parables and what God has done. Don't look at it in that way.
म्हणून जेव्हा तुम्ही आज आपल्या पवित्र शास्त्रात आपल्या हातामध्ये जेव्हा बघता तर तुम्ही त्याला एखादी गोष्ट आहे किंवा एखादा दृष्टांत है या दृष्टिकोण से बोलने का.
But remember, this is God's word. He has spoke to his people.
लक्षात ठेवा, हे परमेश्वराचे वचन आहे आणि परमेश्वर आणि आता आणि ह्या परमेश्वराने आपल्या लोकांमध्ये वाचायला केलेला आहे.
And God spoke in many ways. He used some of his poetry and narratives.
परमेश्वर हा प्रकाराप्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने बोललेला आहे. बऱ्याच वेळेस तो काव्य रूपाने बोललेला आहे, बऱ्याच वेळेस आणि बऱ्याच वेळेस जे गद्यांश आहे त्याच्यावर तो बोललेला आहे.
In many ways it includes sometimes is a law and sometimes prophecy, sometimes it's doctrinal, sometimes it's ethical and moral.
बऱ्याच वेळेस तो नैतिक बाबींच्याद्वारे बोलला, बऱ्याच वेळेस सैद्धांतिक, त्याच प्रकारे जे विधी नियम आहे त्यांच्याद्वारे तो बोललेला आहे.
And there are sometimes warnings and encouragement.
बऱ्याच वेळेस तो चेतावणी आहे किंवा उत्तेजन आहे त्याद्वारे तो बोललेला आहे.
Many things are there.
आणि अशा बऱ्याचशा गोष्टी इथे आहेत.
But God spoke to them.
पण परमेश्वर त्या समोर बोलला.
Here in this passage we see that the author of Hebrew tells us that God spoke to his people in two ways.
आणि इथे या अध्यायामध्ये आपण बघतो आणि या पुस्तकाचा लेखक आहे तो स्पष्ट करतो की परमेश्वर हा त्याच्या लोकांसमोर दोन प्रकारांनी बोललेला आहे.
First, at many times in many ways God spoke to our father by prophets.
आणि पहिली गोष्ट तो प्रकाराप्रकारांनी संदेशांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला.
So the first is the before the coming of the son of God into the world.
आणि पहिली जी गोष्ट आहे की जो परमेश्वराचा पुत्र आहे त्याचा या जगामध्ये येण्याच्या द्वारे तो बोललेला आहे.
येण्याअगोदर. And second we see that one through the son's coming to the world.
आणि मग दुसरी गोष्ट आपण बघतो की जेव्हा त्याचा पुत्र या जगामध्ये आला त्याच्याद्वारे तो बोललेला.
So first he spoke through prophets and he used many ways.
पहिले तो संदेशांच्या द्वारे आणि वेगवेगळ्या प्रकारांनी तो बोलला.
And in this last day he has spoken to us by his son.
आणि नंतर तो या शेवटच्या काळी त्याच्या पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला.
So what the author is trying to do is here the what it is the latest communication from God is greater and better than all portion and the ways in the days of old.
आणि म्हणून जो लेखक आपल्याला सांगू राहिलेला आहे की जे जुन्या दिवसांमध्ये किंवा प्राचीन काळी अंशांशाने ज्या प्रकारे देव आपल्या संगती बोललेला आहे त्याहीपेक्षा अधिक तो आजच्या काळामध्ये त्याच्या पुत्रासंगती तो आपल्या समवेत बोललेला आहे.
But in the last days he has spoken to us by his son whom he appointed the head of all things through whom also he created the world.
तो या काळाच्या शेवटी त्याच्या पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोललेला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले आहे.
So after long ago talking to our fathers through prophets and in many ways now the son is talking now God is spoken to us in his son.
म्हणून प्राचीन काळी आणि बऱ्याच काळापर्यंत परमेश्वर संदेशांच्या द्वारे बोलल्याच्या द्वारे आता तो या शेवटच्या काळामध्ये आपल्या पुत्राच्या द्वारे बोललेला आहे.
ओके अँड वी सी इन द न्यू टेस्टामेंट दॅट जीसस स्पोक टू अस.
आणि आपण नवीन करारामध्ये बघतो की येशू ख्रिस्त हा आपला संती त्याने आपला संती वार्तालाप केलेला आहे.
वी सी द होल न्यू टेस्टामेंट इज सेंटर्ड अराउंड जीसस क्राइस्ट.
आणि आपण बघतो की संपूर्ण नवा करार हा येशू ख्रिस्ता भोवती केंद्रित आहे.
द गॉस्पल टेल्स अस हिज स्टोरी.
जे सुवार्ता आहे त्या सुवार्ता येशू ख्रिस्ताविषयी वृत्तांत सांगतात.
अँड द एपिस्टल्स कमेंट्स ऑन इट.
आणि त्याच प्रकारे जे पत्रे आहेत ते त्याच्याविषयी आणखी स्पष्टीकरण देतात.
द बुक ऑफ रिव्हलेशन कंक्लुसिव्ह.
आणि त्याच प्रकारे जे प्रकटीकरणाचं पुस्तक आहे हे आपल्याला जो शेवट आहे त्याच्याविषयी सांगतो.
फ्रॉम द बिगिनिंग टिल द एंड the whole New Testament talks about Jesus Christ.
म्हणून जो नवीन करार आहे तो पहिल्यापासून शेवटपर्यंत हा येशू ख्रिस्ताविषयीच बोलतो.
The Old Testament was given to many men in bits and pieces.
आणि जो जुना करार आहे तो जुना करार पुष्कळाच्या मनुष्यांना विभागांमध्ये देण्यात आला होता.
But in Jesus we see the God's full and final revelation.
पण येशू ख्रिस्तामध्ये परमेश्वराचा जो महोदय आहे तो परिपूर्ण रीतीने प्रकट झालेला आहे.
So there is a difference here.
पण इथे एक फरक आहे.
This is the difference is.
आणि हा तो फरक असेल.
That the Son of God is not just a prophet.
की जो मनुष्याचा पुत्र आहे तो फक्त एक संदेशन आहे. जो देवाचा पुत्र आहे तो फक्त एक संदेशन आहे.
Though some thought that he is just a prophet, when he asked his disciples, "Who do you think I am?"
काही जणांना त्याचा विचार करतात की ते फक्त एक संदेश आहे. जेव्हा येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना असा प्रश्न केला की तुम्ही काय विचार करतात की मी कोण आहे.
And some of the disciples says that you are a prophet. But he was not a mere prophet. Jesus is not only a prophet like Moses and Isaiah. But he is the Son of God. That means he is a God. The Son of God is divine like God. There is a God who speaks to us that we might know Him, love Him, and enjoy and be obedient to His call. And in further, the author of Hebrews tells us that what this Son is, how great He is than the prophet. He says that whom He appointed the heir of all things, through whom also He created the world, He is the radiance of the glory of God and the exact imprint of His nature, and upholds the universe by the word of His power after making purification for sins. He sat down at the right hand of the Majesty on high.
आणि त्याच्याविषयी तो सांगतो की त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने अखिल विश्व निर्माण केले. हा त्याच्या गौरवाचे ते जो त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वासार आहे आणि स्वतः आमच्या पापाची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकीय राजवैभवाच्या उजवीकडे बसला.
दिस मॅन ही इज एक्झॅक्ट imprint of His nature. He is the radiance of His glory. An exact representation of His nature. Okay. So now here the author makes difference and tells us that how Jesus, to whom God spoke to us in this last days, is greater than the prophet. He is not sinful like the prophets. But God made him the heir of all things. The author tells us here that He has created everything. He tells us that He is a creator. And that's what we read from Psalm 33 this morning. That God created everything. And even in the same chapter, verse 10, it tells us that You, Lord, laid the foundation of the earth in the beginning, and the heavens are the work of Your hands. And also in Hebrews chapter 7, verse 3, it says, He is without father or mother or genealogy, having neither beginning of days nor end of life, but resembling the Son of God, He continues a priest forever. He is eternally begotten Son, without beginning and without ending. And He expresses God to us.
आणि त्याने परमेश्वराला आपल्यावरती प्रकट केलेला.
नो वन कॅन सी गॉड ऑर नो वन एव्हर विल.
आणि कोणीही परमेश्वराला पाहू शकत नाही आणि पाहणारे नाही.
ओनली थ्रू जीसस क्राइस्ट यू कॅन डू दॅट.
आणि फक्त येशू ख्रिस्ताच्या द्वारे हे संभव आहे.
बिकॉज ही इज एक्झॅक्ट इम्प्रिंट ऑफ गॉड्स ओवर हिज नेचर.
कारण तो त्याच्या तत्वाचं प्रतिरूप आहे.
So in other words, God has not just spoken to us by inspiring prophets.
आणि म्हणून दुसऱ्या शब्दामध्ये परमेश्वर ना केवळ आपल्याला त्याच्या संदेशाच्या द्वारे बोलला
बट ही हॅज स्पोकन बाय कमिंग टू अस इन द पर्सन ऑफ हिज सन
पण तो त्याच्या पुत्राच्या द्वारे आपल्या जवळ येण्याच्या द्वारे तो आपल्याशी बोललेला
आहे सो जीसस दॅट द ऑथर इज showing before us he is the heir of all things
and one of the lekhak ahe to yeshu krista la sarva gochita varas mohon prastut karto
he created the world
tyane akhir vishwa nirman kele
he is the radiance of the glory of god
so tacha gauravate tej ahe
an exact imprint of his nature
ane tacha tatvache pratirup ahe
and he upholds the universe by the word of his power
ani to apla samarthyacha shabdane sarva vishwala sambhavna ahe vishwasar ahe
So all these things make Jesus greater than the prophet.
म्हणून या सर्व गोष्टी येशू ख्रिस्ताला संदेशांपेक्षाही श्रेष्ठ बनवतात.
Because he is not mere prophet but he is a God.
कारण तो केवळ संदेश नाही पण तो परमेश्वर आहे.
He has not just brought us the message which God has for his people but he came as a God to his people.
आणि त्याने असं नाही की त्याने फक्त परमेश्वराचा संदेश आपला त्याच्या लोकांपर्यंत आणला परंतु देव स्वतः हा त्याच्या लोकांपर्यंत आलेला आहे
बिकॉज द सन ऑफ गॉड इज अ ग्रेट अँड फायनल रिव्हलेशन
कारण परमेश्वराचा पुत्र हा देवाचा संपूर्ण महोदयाचं प्रकटीकरण आहे
इट्स कम्प्लेस दॅट द ओल्ड टेस्टामेंट प्रॉफिट थ्रू हुम गॉड ऑल्सो स्पोक
आणि याच विषयी परमेश्वर जुन्या करातील संदेशांच्या द्वारे सुद्धा बोललेला
आहे बुक ऑफ हिब्रू ऑल्सो tells Jesus the priest and king
ani tyas prakare hebrew lokas patra he yeshu khristala raja ani yajak mahayajak mhanun sudha prastut karta
he is the beginning and the end of all things
ani to sarva goshtincha prarambha ani shevat ahe
he created all things because he is almighty god
ani tyane sarva goshti nirman kela karan to sarva shaktiman parmeshwar ahe
he shares in god's glory because he is the exact imprint of lord ji of god
ani tyane parmeshwaracha ani to parmeshwaracha gaurata sarvagi ahe karan to tyacha tatvache pratirup ahe
he is of the very nature of god himself
ani to jo parmeshwaracha swabhav ahe त्यातच तो प्रतिरूप आहे
अँड ही परफॉर्म्स ओनली थिंग्स विच गॉड कॅन परफॉर्म
आणि तो त्याच गोष्टी करतो ज्या गोष्टी फक्त परमेश्वरच करू शकतो
दॅट्स व्हॉट वी सी दॅट ही क्रिएटेड द वर्ल्ड
आणि मग त्याच कारणामुळे आपण बघतो की त्याने विश्वाची निर्मिती केली
अँड ही इज द वन हू अपहोल्ड्स द युनिव्हर्स
आणि तोच आहे जो त्या विश्वाला सांभाळून आहे
अँड ही इज द वन हू इज द रिडीमर
आणि तोच आहे जो तारण करता आहे
because he has he tells us that after making purification for sins he sat down at the right hand of the majesty on high
kara tisre vachna sahitya ahe ani swata amcha papanchi shuddhi kelyavar to urvuro ki raj vaibhavacha pujikade basla
so jesus has accomplished what he has came to do
म्हणून येशु ख्रिस्त ज्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी या भूतलावर आला होता त्या गोष्टी त्याने पूर्ण केल्या
so unlike when the sacrifice offered in the Old Testament, the priests were not sitting, but here we see the high priest that we have, one who gave himself as a sacrifice and fulfilled. And scripture tells us, after making purification for sin, he sat down at the right hand of the God.
म्हणून जुन्या काळाप्रमाणे जे याज्ञीय बलिदान जे दिले जायचे त्या बलिदानाप्रमाणे नव्हे तर तो आमच्या स्वतःच्या पापाची शुद्धी केल्यावरती तो महायाजकाप्रमाणे तुमच्या आणि माझ्यासाठी त्या राजवैभवाच्या भजीकडे बसलेला
आहे द रिझन ही सॅट डाऊन एट द राईट हँड ऑफ द फादर बिकॉज ही हॅज अकॉम्प्लिश ही हॅज फुलफिल्ड ही हॅज फिनिश द वर्क दॅट ही केम टू डू
आणि तो या कारणासाठी बसलेला आहे कारण ज्या कामासाठी तो आलेला होता त्या गोष्टींना त्याने पूर्ण केलेला आहे
बिकॉज द वर्क दॅट ही हॅज फिनिश इज परफेक्ट अँड इफेक्टिव्ह टू फॉरगिव्ह अस
आणि जे काम त्याने पूर्ण केलेलं आहे ते परिपूर्ण आहे आणि ते आमच्या पापांची शुद्धी करण्यासाठी परिपूर्ण आहे
सो इन दिस वर्सेस द ऑथर मेक्स दिस पॉइंट व्हेरी क्लिअर दॅट जीसस इज नॉट लाईक ह्युमन ऑथर ह्युमन प्रॉफिट
म्हणून जो लेखक आहे तो या वचनांमध्ये स्पष्ट करत आहे की जो येशू ख्रिस्त आहे तो मानवी संदेशांप्रमाणे नाही
बट ही इज मोर दॅन दॅट
पण तो त्याही पेक्षा श्रेष्ठ आहे
अँड टू through his point he tells that he is a creator he is a redeemer he is a sustainer and he is the one who hears of all things. And everything is through him. So when we see these things, this should help us to enjoy God's word.
म्हणून जेव्हा आपण या गोष्टी जेव्हा आपण बघतो तेव्हा ते आपल्याला परमेश्वराच्या वचनाला आनंद परमेश्वराच्या वचनाचा आनंद घेण्यासाठी सहाय्य करतो.
This should comfort us when we are in the time of trials and persecution and going through the time of difficulty.
आणि म्हणून जेव्हा आपण संकटाच्या वेळेमधून जातो तेव्हा ह्या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला संतोष मिळावा.
Because the God that we believe, He controls everything that happens in our life.
कारण ज्या परमेश्वरावरती आपण विश्वास करतो तो परमेश्वर आपल्या जीवनातील सर्व गोष्टींना नियंत्रित करतो.
This should comfort us that that the high priest that we have, he is sitting at the right hand of the majesty on high.
आणि आपण या गोष्टीच्या द्वारे पण संतोष मिळावा की जो आपला महायाजक आहे तो परमेश्वराच्या उजवीकडे बसलेला आहे.
So may God help us to understand that the God that we worship is not mere man-made God, but He is the creator of universe. He is the one who sustains, leads, guides and does everything for the good of His believers.
म्हणून परमेश्वर आम्हाला सहाय्य करो आणि तो आम्हाला ही गोष्ट समजायला मदत करो की ज्या परमेश्वराची आपण स्तुती करतो तो मनुष्य निर्मित परमेश्वर नाही पण तो असा परमेश्वर आहे ज्याने सर्व गोष्टींना मिळवलेला आहे. सर्व गोष्टी तो त्याच्या हातात घेऊन आहे.
He is supreme. He is above everything else.
So, ati uccha sthali sarva shreshtha ahe ani sarva goshti ya sarva goshtinvarti to niyantran thevto.
And he gives us another one example that how Lord Jesus Christ is greater than the angels.
आणि मग तो आणखीन एका उदाहरणाचा उपयोग करून सांगतो की कशा रीतीने येशू ख्रिस्त हा देवदूतांपेक्षाही श्रेष्ठ आहे.
How he tells us how he is better than the prophets.
आणि मग जसं तो आपला सांगतो की कशा रीतीने तो संदेशांपेक्षा श्रेष्ठ आहे.
Then again in from verses 4 to 14 it tells us that how he is superior to angels.
आणि मग त्याच प्रकारे 14 ते 14 वचनामध्ये तो सांगतो की कशा रीतीने तो
In verse 4 he says that having become as much superior to angels as the name he has inherited is more excellent than theirs. And author of Hebrews takes liberty to dedicate the whole passage, like whole 10 verses, in order to explain how Jesus is greater than the angels.
आणि म्हणून जो या पुस्तकाचा जो लेखक आहे ही पहिली 10 वचने तो स्वतंत्र रीतीने लिहितो आणि सांगतो की कशा रीतीने येशू ख्रिस्त हा देवदूतांपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे.
So when he says that having become as superior to angels, what does he mean?
मग जेव्हा तो सांगतो की तो देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे तर मग याचा अर्थ काय?
You see that he explains us in the following verses that how Jesus is different and greater than the angel.
आणि आता उत्तर पाहण्यासाठी तो पुढच्या वचनामध्ये तो स्पष्ट करतो तो सांगतो की कशा रीतीने येशू ख्रिस्त हा देवदूतांपेक्षा वेगळा आहे.
Okay. Verse 5 tells us that for which of the angels did God ever say, "You are my son, today I have begotten you"? So he has given the greater name because in verse 4 it says that he has inherited is more excellent than theirs, the name that he has inherited. What excellent name that it is. And verse 5 tells us that you are my son. For which of the angels did God ever say that?
कारण परमेश्वराने कुठल्या देवदूताला अशा रीतीने म्हटलेला?
But to Jesus he said, "You are my son." The greater name, the excellent name that is given to Jesus here.
आणि येशू ख्रिस्ताविषयी त्याने म्हटलेलं आहे की तू माझा पुत्र आहे, हे श्रेष्ठ नाव जे येशू ख्रिस्ताला देण्यात आलेलं आहे.
You are my son. So the superior name is Son of God.
आणि तू माझा पुत्र आहे तर श्रेष्ठ नाव हे परमेश्वराचा पुत्र असं आहे.
Declares the Son of God with the power.
जे परमेश्वराच्या पुत्राचं जे सामर्थ्य आहे त्याच्याद्वारे तो घोषित केला गेला.
Declares the Son of God and all of here.
आणि या श्रेष्ठ नावाच्या द्वारे तो सगळ्या गोष्टींचा वारस आहे असं घोषित करण्यात आलं.
God never said these things to any angel.
परमेश्वराने या सर्व गोष्टी कुठल्याही देवदूताच्या बाबतीत नाही म्हटल्या.
No angel sat at the right hand of the God.
कुठलाही स्वर्गदूत देवाच्या उजवीकडे बसलेला नाही.
But only Son of God sat at the right hand of God.
पण केवळ पुत्र हा परमेश्वराच्या उजवीकडे बसलेला आहे.
Only Jesus Christ called, "You are my son," from God.
आणि फक्त येशू ख्रिस्ताविषयी सांगण्यात आलेला आहे की तू माझा पुत्र आहे.
So the excellence and great name was given to Jesus Christ.
म्हणून जे अति उच्च आणि श्रेष्ठ नाव आहे ते येशू ख्रिस्ताला देण्यात आलेलं आहे.
In order to show that Jesus is greater than the angel.
की आपण समजावं की आपल्याला कळावं की येशू ख्रिस्त हा देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे.
The author did not just stop there. He goes on to tell us that how Jesus is greater than the angels.
आणि जो लेखक आहे तो इथे थांबत नाही तर तो पुढे जाऊन पण आपल्याला स्पष्ट करतो की तो कसा देवदूतांपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे.
Okay. We see that in verse 6.
आपण ते 10 वचनात बघतो.
And again when he brings the firstborn into the world he says that all God's angels worship him.
आणि 10 वचनात तो म्हणतो की आणि तो पुन्हा ज्येष्ठ पुत्राला जगात आणतो तेव्हा तो म्हणतो देवाचे सर्व दूत त्याला नमन करो.
This verse makes it very clear that how Jesus is superior to angels.
हे वचन आपल्याला अतिशय स्पष्ट करून देते की कशाने येशू ख्रिस्त हा देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे.
And he says that and let all the angels of God worship him.
कारण तो सांगतो लेखक सांगतो की सर्व देवाचे दूत त्याला नमन करो.
So it tells us that the angels ought to worship our Lord Jesus Christ.
आणि या आपल्याला या गोष्टीविषयी सत्य कळवते की जे देवदूत आहेत त्यांनी केवळ येशू ख्रिस्ताची आराधना करावी.
Because he says that and again when he brings the firstborn into the world he says let all of God's angels worship him.
आणि मग पुढे तो सांगतो की तो पुन्हा म्हणतो की पुन्हा ज्येष्ठ पुत्राला जगात आणतो म्हणतो की देवाचे सर्व त्याला नमन करो.
So therefore Jesus is the Son of God. He is not an angel but he is superior to angels.
आणि मग त्या कारणामुळे येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे आणि तो देवदूतांपेक्षाही श्रेष्ठ आहे.
And the angels cannot worship angels.
कारण एक स्वर्गदूत दुसऱ्या स्वर्गदूताची आराधना करू शकत नाही.
The angels are worshipping their creator.
जे स्वर्गदूत आहे जे त्याचा जे सर्वोच्च आहे जे त्याचा निर्माण करता आहे त्याला ते नमन करतात.
अँड दिस सेपरेट Christianity from Judaism and from Islam and from the cults that we can see that going around us.
आणि म्हणून ही गोष्ट आहे जे तुम्हाला आणि मला जे यहुदीवाद आहे मुस्लिमवाद आहे यापेक्षा आपल्याला ते वेगळं करतात.
बिकॉज हिअर as the Lord commands all his angels to worship Jesus, it is also commanded us to worship only Jesus.
कारण आपण इथे बघतो की ते देवाने आज्ञा दिलेली आहे की देवदूतांनी त्याच्या पुत्राला नमन करावं त्याच प्रकारे तो आपल्यालाही आज्ञा करतो की आपण त्याला नमन करावं.
Because there are many who do not worship Jesus as their Lord and Savior.
कारण असे बरेचसे लोक आहेत जे येशू ख्रिस्ताला त्यांचा उद्धारकर्ता म्हणून नमन करत नाही.
And we can see that in the early history that there are many who were killed because they were worshiping Jesus.
आणि आपल्याला हे पण माहिती आहे की प्रारंभिक काही शताब्दीमध्ये अशा बऱ्याचशा लोकांना मारून टाकण्यात आलं ज्यांनी येशू ख्रिस्ताचं नमन केलं.
This is the verse which we can use in order to tell people that how God says tells that to his angels to worship our Lord Jesus Christ.
आणि हे वचन आहे जे आपल्याला दुसऱ्यांना जे आपण दुसऱ्यांना सांगू शकतो आणि आपण त्यांना सांगू शकतो की कशा रीतीने देव हा देवदूताला सांगत आहे की त्यांनी त्याच्या पुत्राला नमन करावं.
And in the same in the following verses we see that of the angel he says, he makes his angel wings and he ministers flame of fire. He also says in further, but of the Son he says, your throne, O God, is forever and ever. The scepter of uprightness is the scepter of your kingdom. You have loved righteousness and hated wickedness. Therefore, God your God has anointed you with the oil of gladness beyond your companions. So the reason Christ is worshipped by angel is not that the Christ is the Son of God like Christians are.
आणि म्हणून जे कारण आहे की देवदूत का परमेश्वराच्या पुत्राचं नमन करतात की तो देवाचा पुत्र आहे जसं ख्रिस्ती लोक आराधना करतात.
बट बिकॉज ही इज सन ऑफ गॉड अँड इज द गॉड.
कारण पण यासाठी करतात कारण तो परमेश्वराचा पुत्र आहे आणि तो स्वतः परमेश्वर आहे.
बिकॉज युअर सोन ऑफ गॉड इज फॉर एव्हर अँड एव्हर.
कारण त्याच्याविषयी सांगण्यात आलेलं आहे की तुझे राजासन हे युगानियुक्त आहे.
सो वी नीड टू आस्क क्वेश्चन टू आवरसेल्फ, डू यू रिअली वर्शिप the Jesus that the author of Hebrews is trying to tell us who, how great he is?
म्हणून आपण स्वतःला प्रश्न केला पाहिजे की जो इब्रियन लोकांपत्राचा जो लेखक आहे ज्या येशू ख्रिस्ताविषयी तो सांगत आहे त्याला आपण खरोखर नमन करतो का?
Do we really consider Jesus as our God?
तुम्ही खरोखरच येशू ख्रिस्ताला आपला परमेश्वर म्हणून समजतात का?
And I know everyone who is sitting here, they will obviously say yes.
We
do worship Jesus as our God.
आणि मला माहिती आहे की तुम्ही जे इथे बसलेले आहे की तुम्ही म्हणणार हो आम्ही त्याला नमन करतो.
And God help us if you're not doing that.
आणि जर आम्ही तसं करत नसतो, आम्ही जर तसं करत नाही तर मग परमेश्वर आम्हाला सांगेल.
बिकॉज दॅट्स द व्हेरी रिझन वी आर हिअर दिस व्हेरी मॉर्निंग वर्शिप हिम.
आणि म्हणून याच कारणासाठी आपण या सकाळी त्याची उपासना करण्यासाठी आपण इथे गोळा झालेलो आहोत.
वी आर नॉट कॉल्ड टू वर्शिप हिम ओनली फॉर 3 hours हियर.
आणि म्हणून आपण केवळ फक्त 3 तासासाठी त्याला नमन करण्यासाठी आपण आलो नाही.
बट वेर एव्हर वी आर वी नीड टू अंडरस्टँड दॅट ही इज टू बी वर्शिप.
आणि म्हणून आपण ही गोष्ट समजावे की आपण जिथे पण असावं तिथे त्याची त्याला आपण नमन करावं.
बिकॉज God commands his angels to worship him.
कारण परमेश्वराने त्याच्या दूतांना आज्ञा केली आहे की त्यांनी त्याला नमन करावं.
Because he is superior to them.
कारण तो त्यांच्यावर श्रेष्ठ आहे.
So therefore I plead with you, love Christ, worship him and worship him as he is a God.
म्हणून मी तुम्हाला आग्रह करतो की तुम्ही त्या पुत्रावरती प्रेम करा, त्याला नमन करा.
Okay. Third thing that we see that how the Christ is greater than the angels because he is the creator of everything.
तिसरी गोष्ट आपण बघतोय की येशू ख्रिस्त हा कशा रीतीने स्वर्गदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे कारण तो सर्व गोष्टींचा निर्माण करता
आहे. Verse 10 says, you Lord laid the foundation of the earth in the beginning and the heavens are the work of your hands.
सहाव्या वचनात सांगितलं आहे की हे प्रभु तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातला आणि गगने तुझ्या हाताची कृत्य आहे.
दे विल पेरिश बट यू रिमेन, दे विल ऑल वेअर आउट लाईक गार्मेंट्स.
ती नाहीशी होतील परंतु तू निरंतर आहेस, ती सगळी वस्त्रासारखी जीर्ण होतील.
लाईक रॉप यू विल रोल देम अप, लाईक अ गार्मेंट दे विल बी चेंज, बट यू आर द सेम अँड यू युअर इयर्स विल हॅव नो एंड.
तू त्या वस्त्रांना धग्यात असते वस्त्रासारखी गुंडाळशील आणि ती बदलली जाते परंतु तसाच राहतो, तुझी वर्षे संपणार नाही.
दिस इज सिम्पली ड्रॉइंग फ्रॉम वर्स 2 वेअर इट सेज दॅट हुम ही अपॉइंटेड द हेड्स ऑफ ऑल थिंग्स टू हुम ऑल्सो ही क्रिएटेड द वर्ल्ड.
आणि हा जो विचार आहे दुसऱ्या वर्षांमधूनच आपल्याला पाहायला भेटतो की ज्याने त्याला सर्व गोष्टीचा वारस करून ठेवलेला आहे त्याच्याच द्वारे त्याने अशी विश्व निर्माण केलेले आहे.
It tells us that you laid the foundation in the beginning of the earth.
आणि ते आपल्याला ह्या गोष्टीला सांगतो की त्याने प्रारंभिक पृथ्वीचा पाया घातला.
And they will perish but you will remain.
ते नाहीशी होतील परंतु तू निरंतर राहशील असं तो सांगतो.
It tells us that how Jesus is God. How that the Son have made the world. And Jesus can create because He is God. The things will perish, but He will not. Because that's the characteristics of God. And He has made the heavens as the work of His hand.
Okay.
So Jesus created everything. He is God. The fourth thing that we see in verses 13 and 14. That the angels are servant of Him. And to which of the angels He has ever said, "Sit at my right hand until I make your enemies a footstool for your feet"? Are they not all ministering spirits sent out to serve for the sake of those who are to inherit salvation?
पण त्याने कोणत्या देवदूताविषयी असे कधी म्हटले, मी तुझ्या वैराना तुझ्यासाठी पदासन करीपर्यंत तू माझ्या वधीकडे बघ, ज्यांना वारसाने तारण मिळणार आहे त्यांच्या सेवेसाठी पाठवलेले ते सर्व परिचारक आज्ञे आहेत काय?
जीसस इज सिटिंग एज अ किंग अँड द एंजल्स आर सर्वंट्स.
म्हणून येशू ख्रिस्त हा राजाप्रमाणे वस्ती करून आहे, बसलेला आहे, आणि जे स्वर्गदूत आहेत जे त्याचे सेवक आहेत.
सो they are servants of Christians, those who by faith are inheriting salvation. So therefore we see that this passage tells us that how Jesus is greater than the angels. Because the angels serve Him, the angels worship Him, the angels is His creation.
आणि मग त्याच कारणामुळे हा जो अध्याय आहे आपल्याला सांगतो की कशा रीतीने येशू ख्रिस्त सर्वश्रेष्ठ आहे, देवदू त्याची उपासना करतात, देवदू त्याची सेवा करतात.
सो हाव जीसस इज ग्रेटर दॅन द प्रॉफिट अँड हाव जीसस इज ग्रेटर दॅन द एंजल्स.
आणि मग त्याच प्रकारे कशा रीतीने येशू ख्रिस्त हा देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे, त्याच प्रकारे कशा रीतीने तो संदेशांपेक्षाही श्रेष्ठ आहे हे सुद्धा तो सांगतो.
बिकॉज जीसस इज व्हेरी गॉड.
कारण येशू ख्रिस्त हा
So the author of Hebrews is here trying to show how the Christ is supreme over everything, how He is above all. And this brings comfort to those who read this passage.
आणि म्हणून जे या अध्यायाला वाचतात त्या सर्वांना हे सांत्वनकारक आहे.
बिकॉज दे नो दॅट हुम दे वर्शिप अँड हुम दे बिलॉंग.
कारण त्यांना माहिती आहे की ते कोणाची उपासना करतात आणि ते कोणाचे आहे.
सो मे गॉड हेल्प अस एज वी स्टडी मोर फ्रॉम द बुक ऑफ हिब्रूज दॅट वी वुड अंडरस्टँड क्राइस्ट बेटर.
म्हणून या पुस्तकाचं जेव्हा आपण पुढे अध्ययन करतो तर परमेश्वर आम्हाला सहाय्य करू की
The written word that we have before us, it would help us to love and apply that truth in our life in order to serve and love His church. And we would grow in knowledge and in righteousness that He has given to us.
जेणेकरून आपण जे त्याचं ज्ञान आणि त्याचं नीतिमत्व आहे त्याच्यामध्ये वाढावं जे त्याने आपल्याला देऊ केलेलं आहे.
दॅट वी वुड बी ओव्हरवेल्म्ड बाय सीइंग द कॅरेक्टरिस्टिक्स अँड क्वालिटीज ऑफ आवर लॉर्ड जीसस.
जेणेकरून जो आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्या स्वभावाला आणि तत्वाला पाहून आम्ही भारावून जावं.
दॅट वी वुड अंडरस्टँड दॅट ही इज अवर गॉड, ही इज अवर लॉर्ड, ही इज अवर मास्टर, ही इज द वन हू लीड्स गाईड्स and provides us that all we need.
आणि की आम्हाला समजावे की तोच आपला प्रभू आहे, तोच आपला देव आहे, की तोच आम्हाला मार्गदर्शन देतो, तोच आम्हाला पुरवठा करतो, या सर्व गोष्टी आम्ही समजावे.
This truth should humble us in order to serve Him in our life.
आणि हे सत्य आम्हाला अधिक नम्र करावं की जेणेकरून आमच्या जीवनाच्या द्वारे आम्ही त्याची सेवा करावी.
God help us as we do that
आणि जेव्हा आम्ही या सर्व गोष्टी करतो तेव्हा परमेश्वर आम्हाला सहाय्य प्रदान करतो.
इट वॉज द व्हेरी रिझन दॅट ही हॅज सेट अस अपार्ट.
कारण ह्या गोष्टीसाठी याच बाबीसाठी परमेश्वराने तुम्हाला आणि मला वेगळं केलं.
दॅट वी विल वर्शिप हिम द ऍज द गॉड डिझायर्स फ्रॉम अस.
की आम्ही परमेश्वराच्या इच्छेनुसार आम्ही त्याची स्तुती करावी, त्याचं नमन करावं.
वी वुड ग्रो इन द नॉलेज ऑफ हिम.
की आम्ही परमेश्वराच्या ज्ञानामध्ये निरंतर वाढत आहोत.
अँड द नॉलेज दॅट वी गेन विल हेल्प अस टू सर्व हिम बेटर.
आणि हे या ज्ञानाच्या द्वारे आम्हाला त्याची सेवा करण्याची आणखी योग्य ती मुभा मिळावी.
लेट्स प्रे.
प्रार्थना करू.